डायरेक्टर्स डायरी 1 ऑगस्ट साठी पीपल बिकम मिझरेबल बिकॉज दे कन्स्ट्रक्ट वॉल्स इन्स्टेड ऑफ ब्रिजेस. असे एक अतिशय सुंदर वाक्य इंग्रजीमध्ये आहे. मैत्रीचे सेतू बांधायचे सोडून माणसं एकमेकांचे वैरी बनतात आणि तोंडही पाहायला नको म्हणून चक्क भिंती उभ्या करतात. पण अशानं पदरात काय पडतं? केवळ दुःख. दोन बाजू जोडण्याचं काम पूल करतात, त्या दोन बाजूंना जवळ आणतात. पण भिंती? भिंतींमुळे दोन बाजूच वेगळ्या होतात. मित्रांनो, आपल्या प्रत्येकाचे इगो इतके तीव्र असतात की ॲडजस्टमेंट इज लाईफ हे आपण विसरून जातो. तडजोड आपल्याला मान्यच नसते. परिणामी पुलांच्याऐवजी भिंती उभ्या राहतात. पण जपान आणि फिलिपाईन्सनं एक अतिशय अभिनव असा पूल उभारण्याचं काम सुरू केलेलं आहे. या पुलाचं नाव आहे ग्रीन पूल. आणि याच्या बांधकामासाठी सिमेंट, वाळू, लोखंड अजिबात नाही. हा पूल आहे हिरव्यागार झाडांचा. दुसऱ्या महायुद्धात फिलिपाईन्स आणि अमेरिका यांचं संयुक्त सैन्य आणि जपान यांच्यामध्ये जिथं भीषण चकमकी उडाल्या त्या जागेपासून हा ग्रीन पूल सुरू झालाय. इतिहासातलं वैर विसरून या दोन्ही देशांनी मैत्री दृढ करण्याचा हा अभिनव असा उपक्रम हाती घेतलेला आहे. इथं तडजोड झालीय मैत्रीची, परस्परातील सामंजस्याची. फिलिपाईन्स ते जपानमधील मियाझाकी या प्रमुख कार्यालयापर्यंत ओळीनं हजारो झाडं लावली गेलेली आहेत. आणि हा अभिनव पूल अजिबात कधीही भविष्यामध्ये कोसळणार नाहीये, कारण स्नेहाच्या भक्कम पायावर तो उभारला जातोय. मैत्रीचं नातं थेट मनाशीच जुळतं आहे. आणि म्हणून मित्रांनो, आपणही आपल्यामध्ये असे मैत्रीचे पूल निर्माण करायला हवेत. भिंती आपल्यामध्ये ज्या काही असतील त्या आपण अजिबात काढून टाकल्या पाहिजेत, कारण आपण अशाच पद्धतीने जवळ येणार आहोत की हे मैत्रीचे पूल हे आपल्यामधलं एक अतिशय महत्त्वाचं असं एकमेकांकडे जाण्यायेण्याचं साधन असणार आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा म्हणावं असं वाटतं, पीपल बिकम मिझरेबल बिकॉज दे कन्स्ट्रक्ट वॉल्स इन्स्टेड ऑफ ब्रिजेस.